आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचं रेल्वे रोको आंदोलन। संशयित आरोपीला अटक, खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे पोलिसांना निर्देश। या प्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे राज्य शासनाचे आदेश। शाळांमध्येही विशाखा समित्या बंधनकारक होणार। देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना। कोलकाता प्रकरणी चौकशी अहवाल येत्या गुरुवारी सादर करण्याचे सीबीआयला निर्देश। केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 45 पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द आणि राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान। आयआयटी मुंबईचे डॉ विक्रम विशाल यांना उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार। बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केलं। या घटनेतल्या अपराध्याला फाशी देण्याची मागणी जमाव करीत होता। सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं। संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तेव्हा जमावानं पोलिसांवर दगडफेक केली। अखेर अधिक कुमक मागवून जमावाला पांगवण्यात आलं। या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश जारी केले असून गुन्हा दाखल करण्यात चालढकल करणाऱ्या पोलिसांना तत्काळ निलंबित केलं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर सांगितलं। शाळांमध्येही विशाखा समित्या बंधनकारक करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मागवला आहे। संबंधित शाळेनं माफीनामा जारी केला असून शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे। तसंच मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांनाही कामावरून कमी करण्यात आलं आहे। जवळजवळ 12 तास चाललेल्या या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला। मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या 7 गाड्या पनवेल मार्गे वळवल्या आहेत। उपनगरी गाड्या काही काळ अंबरनाथपर्यंतच चालवल्या जात होत्या। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्य शासनाच्या धोरणांवर टीका केली आहे। आपल्या सरकारनं शक्ती कायदा आणण्यासाठी मसुदा तयार केला आहे, या सरकारनं ते विधेयक मंजूर करून शक्ती कायद्याची शक्ती दाखवून द्यावी असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं। राज्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर टीका केली। देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे। या कृती दलाला 3 आठवड्यात हंगामी अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने आज दिले। या कृती दलात देशभरातल्या निवडक डॉक्टरांचा समावेश असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल याबद्दल ते सल्ला देतील। कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली। या प्रकरणात सीबीआयनं केलेल्या तपासाचा अहवाल 22 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत। तपासात राहिलेल्या त्रुटीबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, एफआयआरमध्ये हत्येचा उल्लेख केला गेला नाही याबद्दल न्यायालयानं वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना जाब विचारला। तसंच पीडितेची ओळख सार्वजनिक करणं हे धक्कादायक असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे। जमावानं घटनास्थळावर जाऊन तोडफोड केली तसंच पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला यावर पोलिसांनी काहीच कारवाई का नाही केली असा जाब न्यायालयानं विचारला। आरोग्य कर्मचाऱ्यांची कामाची जागा सुरक्षित असणं महत्वाचं असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे। देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता राहणार नाही याबद्दल आश्वस्त करत न्यायालयानं आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान सर्व केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था 25% वाढवायला केंद्र सरकारनं मान्यता दिली। याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागानं या रुग्णालयांना आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना दिले आहेत। देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज 80वी जयंती असून हा दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीरभूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. राजभवनातील अधिकारी कर्मचारी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी आणि जवानांना तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भावनेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना उपमुख्यमंत्र्यांनी समाजात एकता शांतता बंधुता सामाजिक सद्भावना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 45 पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द केली आहे. ही पदभरती रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. 2014 अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती, मात्र त्यानंतर पक्षपात झाल्याचे आरोप झाले होते. पदभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं आणि राज्यघटनेने नमूद केलेल्या समानता आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाशी सुसंगत असणं आवश्यक आहे. उपेक्षित समाजातल्या पात्र उमेदवारांना सरकारी सेवांमध्ये त्यांचे योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षणाची तरतूद आहे, मात्र समांतर पदभरतीत आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळे लोकसेवा आयोगानं ही जाहिरात रद्द करावी अशी विनंती सिंह यांनी पत्राद्वारे केली होती. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अशा आपत्तींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सक्षम आणि अचूक करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मांडलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव, राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक आणि भूविज्ञानाच्या विविध क्षेत्रांसाठीचा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार अशा तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात आले. तसंच भूविज्ञान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार आयआयटी मुंबईतले डॉ विक्रम विशाल यांना मिळाला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथं 2 शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचं रेल्वे लोको आंदोलन. संशयित आरोपीला अटक, खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे पोलिसांना निर्देश. या प्रकरणी चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे राज्य शासनाचे आदेश. शाळांमध्ये ही विशाखा समित्या बंधनकारक होणार. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना. कोलकाता प्रकरणी चौकशी अहवाल येत्या गुरुवारी सादर करण्याचे सीबीआयला निर्देश. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून 45 पदांसाठीच्या समांतर भरतीची जाहिरात रद्द आणि राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2023 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान. आयआयटी मुंबईचे डॉ विक्रम विशाल यांना उपयोजित भूगर्भशास्त्र श्रेणीतला वैयक्तिक पुरस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.